नमस्कार, मी राजश्री आकाशे. ऐकूया काही ठळक घडामोडी. राज्यातल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महायुतीच्या जागा वाटपाचं चित्र येत्या 2 दिवसात स्पष्ट होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय. छत्रपती संभाजीनगर इथं ते वार्ताहरांशी बोलत होते. या निवडणुकांच्या जागा वाटपाचे निर्णय जिल्हा स्तरावर होतात, त्यामुळे काही ठिकाणी महायुती झाली आहे तर काही ठिकाणी नाही, यावर चर्चा सुरू आहे असंही ते म्हणाले. महानगरपालिकांच्या निवडणुकीत मात्र शक्य तिथं युती होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात आज सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 3 नक्षलवादी ठार झाले. यात 2 महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. या तिघांवर 15 लाख रुपयांचं बक्षीस होतं. आतापर्यंत 3 मृतदेह सापडले, तसंच 1 रायफल, BGL लॉन्चर्स, इतर शस्त्रास्त्र आणि स्फोटकं जप्त करण्यात आले. तुमालपाड भागातल्या जंगलात नक्षलवाद्यांचा वावर असल्याची खबर मिळाल्यावर जिल्हा राखीव दलाच्या एका पथकानं ही कारवाई केली. राज्यातल्या शाळा आणि महाविद्यालयांना शालेय सहलीसाठी राज्य परिवहन महामंडळ अर्थात ST नवीन बस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. राज्याचे परिवहन मंत्री आणि ST महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. शिक्षण संस्था आणि विद्यार्थ्यांना स्वस्त आणि सुरक्षित प्रवासाचा आनंद घेता यावा हा यामागचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं. कोलकाता इथं झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं आज 3र्या दिवशी भारतावर 30 धावांनी विजय मिळवला आणि 2 सामन्यांच्या या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.